भाषा आपली सर्वांचीच. लेख 27. कश्मीरी. न घर की न घाट की. सिंधीला एक भारतीय भाषा म्हणून मान्यता आहे, पण भारतात तिला स्वतःचा वेगळा प्रांत राहिला नाही. तर कश्मीरी भाषेची व्यथा वेगळीच आहे. तिला एक भारतीय भाषा म्हणून पहिल्यापासून मान्यता आहे. कश्मीरी भाषा बोलणाऱ्यांचा एक प्रांतही आहे, पण खुद्द तिच्या प्रांतात म्हणजे तिला राजमान्यता नाही. आहे ना गंमत. कश्मीरी ही एक भाषा आहे, खरी भाषा आहे. इंडो युरोपियन परिवारातल्या उत्तर वायव्येकडच्या दर्द शाखेची भारतातली ती एकमेव भाषा म्हणून तिचं महत्त्व आहे. शेजारच्या अफगाणिस्तानात तिची सख्खी बहीण पुश्तू कशीबशी नांदते आहे. तीही बिचारी सध्या अतिरेक्यांच्याच तडाख्यात सापडलेली आहे. कश्मीर हा तिचा स्वतःचा हक्काचा प्रांत आहे. मग अडचण कुठे आली असा प्रश्न कोणाच्याही मनात येणार हे स्वाभाविकच आहे. असुनी खास मालक घरचा अशी स्थिती आहे कश्मीरीची, आणि कश्मीरीचं दुःख इथूनच सुरू होतं. भारतातल्या काही भागात असं दिसतं की धर्मांतरांनंतर भाषांतरही झालं. कुठे ते सक्तीनं झालं तर कुठे लोकांनी आपणहून केलं. कश्मीरमध्ये धर्मांतराचा वरवंटाच फिरला होता. धर्म बदललेल्यांनी तथाकथित उर्दू हीच आपली भाषा म्हणून स्वीकारली. धर्मांतर न केलेल्यांपेक्षा आपण वेगळे आहोत हे त्यांना प्रकर्षानं दाखवायचं होतं. परक्या राज्यकर्त्यांशी जवळीक साधायची होती. आपली प्रतिमा घडवण्याचा हा सोपा उपाय होता. बघता बघता धर्मांतरितांनी कश्मीरी सोडली. कश्मीरी ही आता केवळ अल्पसंख्य हिंदूंची नि अशिक्षित अडाणी मुसलमानांची भाषा राहिली होती. 1947 कश्मीरमध्ये नवं पर्व सुरू झालं. अनेक राजकीय उलथापालथी झाल्या, पण भाषिक क्षेत्रात वेगळं चांगलं असं काहीही घडलं नाही. कागदोपत्री प्रत्येकजण आपली भाषा उर्दू असल्याचं नोंदवत असला तरी तिथल्या सामान्य माणसाची भाषा कश्मीरीच होती, आहे, आणि तरीही कश्मीरची भाषा उर्दूच राहिली. शाळेत माध्यम म्हणून फक्त तिलाच स्थान होतं. राज्यकारभारात उर्दूलाच मान्यता होती. सामान्य नागरिकांसाठी असलेल्या ठिकठिकाणच्या पाट्या, सूचना, घोषणा इत्यादी केवळ उर्दूतूनच होत राहिल्या. सार्वजनिक सभांमधून स्थानिक नेते उर्दूतूनच भाषणं ठोकतात. थोडक्यात म्हणजे लोकांचा, सामान्य जनतेचा कसलाही विचार न करता उर्दूला राजभाषेचं स्थान मिळत राहिलं. आणि कश्मीरी ही बहुसंख्यांकांची भाषा असूनही केवळ अल्पसंख्य हिंदूंची भाषा होऊन राहिली. अशा स्थितीत बिचाऱ्या भाषेचा विकास तरी काय होणार नि कसा होणार. एक भारतीय भाषा म्हणून कश्मीरीत प्रकाशित होणाऱ्या 5-10 पुस्तकातल्या 2-3 पुस्तकांना पारितोषिकं देण्याचं घटनात्मक कर्तव्य साहित्य अकादमीसारख्या संस्था पार पाडत होत्या. पण भाषेचा विकास असल्या बक्षिसांनी किंवा कागदोपत्री असलेल्या राजमान्यतेनं होत नसतो. तिला हवा असतो लोकाश्रय, राजाश्रय आणि लोकमानसातली प्रतिष्ठा. कश्मीरीला ह्यातलं काहीच लाभलं नाही. वर्ष जात होती. 1947 आणखी एक भयंकर पर्व कश्मीरमध्ये सुरू झालं. नि आपली भाषा कश्मीरी आहे असं सांगणारी उरली सिरली हिंदू नि अनेक मुसलमान मंडळी दहशतीमुळे झेलमच्या खोऱ्यातून बाहेर पडली. आपल्याच देशात हद्दपार झाली आणि निर्वासित म्हणून कुठे कुठे राहू लागली. कश्मीर कश्मीरींसाठी कश्मीरियत वगैरे कल्पनांना जोर चढत असताना लक्षात आलं की स्वतंत्र काश्मीरची मागणी जोरदार असली तरी काश्मीरचा आत्मा म्हणजे तिथली काश्मीरी भाषा कुठे गेली? आता मधल्या काळात इथेही इंग्लिशचं स्तोम माजलेलं होतं. तरुण पिढी इंग्लिश भाषी झालेली होती. काश्मीरी भाषा म्हणजे अडाणी माणसांशी नोकराचाकरांशी बोलायची भाषा असा समज नव्या पिढीत विकसित झालेला होता. काश्मीरी भाषेत चार ओळी लिहू शकणारी तरुण माणसं दुर्मिळ झाली आणि आता तिथल्या लोकांना वाटू लागलंय की काश्मीरीसाठी काहीतरी करायला पाहिजे. मुळात त्या काश्मीरीचा जीव तो केवढा. त्यात 1947 तिच्या भाषिकांची क्रूर फाळणी झाली. नंतर 1990 अनेकांची हकालपट्टी झाली. पाकिस्तानी अफगाणी पश्चिम आशियाईच नव्हे तर आफ्रिकेतल्या आणि युरोपातल्या बोस्निया कोसोवो चेचनिया दागिस्तान वगैरे मुस्लिम देशातून नि प्रांतातून आलेल्या भाडोत्री सैनिकांकडून नित्यनेमानं काश्मीरींचंही शिरकाण चालू असतं. सीमेवरती पाकिस्तान्यांकडून होणारा गोळीबार नि तोफांचा भडीमार चालूच आहे. पण अजूनही वेळ गेलेली नाही. योग्य पावलं उचलली तर ती अजूनही वाचेल सुधारेल वाढेल. तिचे सख्खे जवळ राहिलेले नि दुरावलेले सुपुत्र काय करतात तेवढंच आता बघायचं.